जनस्य ये जांगलिकायमाने संसार हाला हल मोह शांतये। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। ज्ञान देव सांगे दृष्टांताची मात, साधूचे संगती तरणोपाय। साधूच्या संगतीमध्ये तरणोपाय आहे, हे जे ज्ञानेश्वर महाराजांचं परमार्थ यशस्वी होण्यासाठी म्हणून सर्वात महत्वाचं असं सांगणं आहे, त्याच्यावरचं निरूपण आपण पाहतो आहोत। संतांच्या संगतीमध्ये, साधूंच्या संगतीमध्ये तरणोपाय आहे। आपण पाहतो आहोत की साधू कोण आणि साधूंच्या संगतीमध्ये कसा तरणोपाय असतो। आतापर्यंत आपण पाहिलं की साधू व्यापक झालेला असतो, आपल्या स्वतःला आपला व्यष्टीचा भाव सोडून समष्टीमध्ये पाहणारा असा साधू असतो। त्यांनी आपल्या स्वतःला व्यापकामध्ये लीन केलेला असतो तो साधू। ज्याच्या ठिकाणी कर्माचा कोणताही अहंकार नसतो, सगळी कर्म देखील व्यापक परमात्म्याकडून चाललेली आहेत, त्याच्याकडून नियंत्रित होत आहेत, असं समजणारा तो साधू। परिस्थितीचा आनंदाने स्वीकार करणारा तो साधू। साधू आत्मबोधामध्ये असतो। द्वंद्वरहित निश्चिंतता हे साधूचं वैशिष्ट्य असतं। साधू अकर्ता अशा भूमिकेमध्ये असतो, कर्ता भाव विवर्जित असतो। कर्म करण्यापासून पळ काढायचा नसून कर्माचा कर्ता अधिकाधिक देह मन बुद्धी आहेत, आणि देह मन बुद्धी मी नाही, मी सच्चिदानंद स्वरूप परमात्मा आहे, अशा भावनेवर अशा भूमिकेवर असतो तो साधू। साधू इंद्रियांच्या पलीकडचा असतो, साधू मनाच्या पलीकडचा असतो, साधू बुद्धीच्या पलीकडचा असतो। याचा अर्थ इंद्रियांच्या पलीकडं, मनाच्या पलीकडं, बुद्धीच्या पलीकडं एक ठिकाण आहे आणि ते ठिकाण साधूला सापडलेलं आहे। थंडीच्या दिवसांमध्ये आता सुरूच होईल अजून एक दोन महिन्यांनी, आपण अधिकाधिक उभेचं ठिकाण असं शोधतो, बाहेरून आत येतो, आतून अजून आतल्या खोलीमध्ये येतो, सगळी दारं खिडक्या बंद करून टाकतो। असं जसं बाहेरून आत अजून आत येता यावं, तसं साधू इंद्रियांमधून आत यायला शिकतो। इंद्रियांमधून आत येणं, मनामधून आत येणं, बुद्धीमधून आत येणं, ज्या ठिकाणी इंद्रिय मन आणि बुद्धी याची मातब्बरी नाही, मी गोष्ट वाचली ती की एकदा एक सत्संग चाललेला होता जपानमध्ये. एक साधू निरूपण करत होते आणि भूकंप व्हायला सुरुवात झाली. जपानमध्ये भूकंप ही नित्याची गोष्ट आहे असं आपण ऐकतो, पण तरी देखील सगळे लोक पळायला लागले. कोणी लिफ्ट मधून मिळेल तसा खाली यायला लागला, कोणी जिना उतरून पळत सुटला आणि थोड्याच वेळात भूकंप थांबला. लोकांनी वाट पाहिली अजून एक 5-10 मिनिटं आणि दबकत्या पावलांनी वर आले. साधूंची आठवणी नव्हती की त्यावेळेला साधू काय करत होते. सगळे एकत्र जमले तर साधू तिथंच होते. सत्संगाला सुरुवात झाली आणि कोणीतरी विचारलं की जेव्हा आम्ही सगळे पळून गेलो तेव्हा आपण काय करत होतात. आमच्याकडे आमचं लक्ष होतं, आपल्याकडे आमचं लक्षच नव्हतं. तेव्हा आपणही अडचणीत आला असाल हे काही सुचलं नाही. तेव्हा ते म्हणाले की मीही पळालो, तुम्ही जसे पळालात तसा मीही पळालो. तुम्ही बाहेर पळालात पण तुम्ही जिथं जिथं पळालात तिथं भूकंप होता. जिन्यामध्ये भूकंप होता, लिफ्टमध्ये भूकंप होता, तळमजल्यावर भूकंप होता, मैदानावर भूकंप होता. मी ज्या ठिकाणी पोहोचलो त्या ठिकाणी भूकंप नव्हता, मी आत पळालो. मनाच्याही बुडाशी, बुद्धीच्याही बुडाशी, इंद्रिय भावांच्याही बुडाशी असं मी गेलो की ज्या ठिकाणी कोणतीही बाहेरची संवेदना नव्हती त्यामुळं भूकंप देखील नव्हता. आपल्याला देखील पळायची वेळ येते, अनेक वेळेला आपल्याला पळायची वेळ येते आणि पळायची वेळ येणं हे देहबुद्धी असलेल्या व्यक्तीला नेहमीचीच गोष्ट आहे. त्याच्यात अवघड आणि अशक्य अशी असं काय आहे. प्रत्येक जणच आपली शक्ती कमी पडते तेव्हा पळतो. मुल्ला नसरुद्दीनची गोष्ट मी वाचली ती, की एकदा मुल्ला एका मंदिरालयामध्ये गेला आणि तिथं सगळ्या मद्द धुंद अशा लोकांमध्ये त्यांनी ओरडून सगळ्यांचं लक्ष स्वतःकडे वेधून घेतलं आणि म्हणाला की इथं जमलेल्या लोकांपैकी 50 जणांना मी चोपून काढणार आहे असं मुल्ला ओरडला. सगळे लोक पाहायला लागले की हा माणूस काय बोलतोय. तेवढ्यात मुलांनी आपल्या खिशातून एक यादीच काढून फडकावली, हे बघा माझ्याकडे यादी देखील तयार आहे, याच्यातल्या 50 जणांनी तयार राहावं. तर एक लहान खोर दिसणारा असा मनुष्य तावातावानी पुढे आला आणि मुन्नाला म्हणाला की या यादीत माझं नाव आहे का. मुल्ला म्हणाला की थांब पाहायला पाहिजे. म्हणून यादी वाचून पाहिली आणि म्हणाला की आहे, तुझंही नाव आहे. तेव्हा त्याने खिशातून रिव्हॉल्वर काढलं आणि म्हणाला की परत एकदा पहा आणि सांग. तेव्हा मुल्ला म्हणाला की एवढी गडबड करायचं काय कारण आहे, खोडता येईल, खोडून टाकू आपण. मी खोडून टाकतो नाव तुझं. पळण्याचा प्रसंग कोणाला येत नाही. पळण्याचा प्रसंग जीवनामध्ये प्रत्येकाला जवळपास आलेला असतो. साधूवर पळण्याचा जेव्हा प्रसंग येतो तेव्हा साधू देहबुद्धी सोडतो. साधूचं पळणं म्हणजे निर्भय होणं असतं. अलेक्झांडरनी आपल्या सैनिकांना सांगितलं की भारतामध्ये एखादा संन्यासी मला हवा आहे. इथून जाताना एक संन्यासी देखील बरोबर घेऊन जायचा आहे, कारण त्याने ऐकलेलं होतं की संन्यासी ही भारताचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळं एक संन्यासी देखील आपल्या पदरी हवा. आपण इथून लूट जी घेऊन जाऊ त्याच्याबरोबर. तर सैनिक शोधत होते संन्यासी कुठं दिसतो का. तर सिंधू नदीच्या काठावर एक संन्यासी आहे असं अलेक्झांडरच्या एका सरदाराला समजलं. तो तिथं गेला आणि म्हणाला की तुला बरोबर घेऊन जायचा हुकूम आहे, तू संन्यासी आहेस, तुला बरोबर घेऊन जायचा हुकूम आहे. तेव्हा तो म्हणाला की मी कोणाचंच ऐकत नसतो, कोणाचेही हुकूम मी पाळत नसतो, तर जाऊन सांग तुझ्या राजाला की तो येत नाही म्हणतोय. सरदाराची इच्छा होती की त्याच्या मुसक्या बांधून त्याला घेऊन जायचं, पण कशा रीतीने आणा हेही माहीत नव्हतं. याचा अपमान करून जर नेला तर उद्या आपल्याला शिक्षा व्हायची, म्हणून त्यांनी अलेक्झांडरला सांगितलं की संन्यासी आहे पण तो यायला तयार नाहीये. तेव्हा अलेक्झांडर त्याला पाहायला आला की संन्यासी कसा असतो, आणि मग त्याला सांगितलं गेलं की तुला बरोबर घेऊन जायचा आदेश आहे. तो म्हणाला मी कोणाचे आदेश पाळत नाही, मी कोणाबरोबरही यायला बांधील नाही, मी माझं घरदार सोडून दिलेलं आहे, परमात्म्याकरता म्हणून मी इथं राहिलेलो आहे. तेव्हा अलेक्झांडरच्या समोर त्याला विचारलं गेलं की अलेक्झांडरची आज्ञा जर पाळली नाही तर काय होतं तुला माहितीये का, तुझं जे शिर आहे ते शिर धडा वेगळं केलं जाईल. तेव्हा तो म्हणाला की ती घटना मी अनेक वेळेला पाहिलेली आहे, माझं शिर धडा वेगळं होताना मी अनेक वेळेला पाहिलेलं आहे, विवेकाने पाहिलेलं आहे, आता प्रत्यक्षात करतो ते एकदा बघूया, वेळ आलेली दिसतीये तर ते देखील एकदा पाहून घेतो. अलेक्झांडर मनातून घाबरला, तो म्हणाला की या माणसाला धरू नका, याला बरोबर घेऊन जाणं कठीण आहे, कारण हा देहबुद्धीपासूनच पळून गेलेला आहे, याची देहबुद्धी सुटलेली आहे, याला भीती दाखवणं कठीण आहे. म्हणून साधू इंद्रियांच्या अतीत असतो, इंद्रियांच्या भयाने, देहाच्या भयाने, मनाच्या भयाने, बुद्धीच्या भयाने तो भयभीत होत नाही, असा तो साधू. अशा साधूच्या संगतीमध्ये तरणोपाय असतो. काय तरणोपाय असतो? अशा साधूच्या संगतीमध्ये जो राहतो तो स्वतः इंद्रियांना ओलांडायला शिकतो. इंद्रियांना ओलांडता यायला पाहिजे. कोणी सुनील दादांनी का कोणी सांगितलं की स्वामीजी म्हणायचे की आज रविवार आहे, सकाळी ठरवलं की 12 वाजता सिनेमाल जायचं की सिनेमाल जायचं. एकदा माझा एक मित्र आला होता, तो म्हणाला की कॉलेजमधला मित्र बारामतीचा, अगदी नवीन आम्ही पुण्यात आलो, मला म्हणाला की सिनेमाल जायचं, मी त्याच्याबरोबर बाहेर पडलो. तेव्हा सायकली होत्या, सायकल घेऊन आम्ही बाहेर पडलो. म्हणलं कुठला पाहायचा आहे तुला, तर त्यांनी सांगितलं. त्या ठिकाणी आम्ही गेलो, तिकीट संपलेली होती. तो म्हणाला नाही पण आज सिनेमा पाहायचाच, म्हणून मग दुसरं कोणतं टॉकीज आहे तिथं जाऊ. तिथं गेलो, तिथं तिकीट संपलेली. तिसरं टॉकीज, तिथं जाऊ, तिथं तिकीट संपलेली. अजून कोणतं आहे म्हणाला पुण्यात टॉकीज. मी त्याला सांगितलं अजून अमुक अमुक टॉकीज आहे, चल म्हणाला तिथं जाऊ. एवढं सगळं करेपर्यंत आमचा पाऊण तास उलटून गेला, जास्तच. तिथं विचारलं तर ते म्हणाले की शो सुरू झालेला आहे. तो म्हणाला 2 तिकीटं पाहिजेत. तशाही याच्यात 2 तिकीटं त्यांनी घेतली आणि आम्ही दोघं जाऊन सिनेमाल बसलो. दुसऱ्या दिवशी स्वामीजींच्या प्रवचनाला गेलो तर स्वामीजी म्हणाले की एक सिनेमा जर पाहायचा असेल, त्यांना कुठून कळलं, त्यांना कळायची शक्यता नव्हती, मी तर काही जाऊन सांगितलं नव्हतं. एक सिनेमा जर पाहायचा असेल तर म्हणाले किती टॉकीज, 1, 2, 3, 4 टॉकीज, शेवटी सिनेमा पाहिल्याखेरीज सोडत नाहीत लोक. मला असं वाटायला लागलं की काल आपण जी धावाधाव एवढी केली ती स्वामींना समजली की काय. आणि मग स्वामीजी सांगायला लागले की जर मनात आलं की सिनेमा पाहायचा तर मनाला सांगायचं की पाहायचा, पण 4 महिन्यांनी, आत्ता तुला दाखवणार नाही. असं स्वामीजी सांगायला लागले. कसा तरुणोपाय? स्वामीजी म्हणाले की हॉटेलमध्ये जायचं असं मनात आलं तर मनाला सांगायचं की जायचं, 3 महिन्यांनी जायचं, 3 महिने तुला नेणार नाही. इंद्रियांना ओलांडायचं कसं, मनाला ओलांडायचं कसं? मी नुकताच स्वामीजींकडे यायला लागलेलो होतो आणि धक्के बसत होते. एका पाठोपाठ एक धक्के बसण्याचा तो काळ होता. आणि मग अशी गंमत झाली की सिनेमाला जावं ही इच्छाच संपून गेली. कधीतरी आम्ही बारामतीला असताना सिनेमाला जातही असू, तर आमची मुलं त्याच्यानंतर किती 8-10 वर्षांचा मंदार होता, तेव्हा एक बॉर्डर म्हणून सिनेमा आला होता आणि आमच्याशिवाय मुलं सिनेमा पाहायला कशी जाणार, त्यांनी थिएटर पाहिलेलं नव्हतं कधी. खूप मागे लागली म्हणून तो बॉर्डर म्हणून सिनेमा पाहायला मी गेलो. त्या भोलगा चौकात कोणतं टॉकीज आहे, लक्ष्मीनारायण का काय, एवढा मोठा तो पडदा पाहून मी आश्चर्यचकित झालो. एवढा मोठा पडदा असतो सिनेमाच्या ठिकाणी. किती वर्षात सिनेमा देखील पाहिलेला नव्हता. इंद्रियांना ओलांडता आलं. साधूच्या संगतीमध्ये थोडं थोडं जरी घडलं तरी मोठी गोष्ट आहे, मोठं पुण्य पदरात पडलं, जीवनाचा तो प्रांत जिंकला समजा. तरुणोपाय म्हणजे काय गोष्ट असते? पण साधू ज्या पद्धतीने इंद्रियांना ओलांडून गेलेले असतात आणि ते साऊंड इफेक्ट आणि मी चक्रावून गेलो. एवढ्या दरम्यानच्या 20 वर्षांच्या काळामध्ये एवढं सगळं बदललेलं होतं. पण मला असं वाटलं की स्वामीजींनी आपल्यावर कृपा केली. ज्या दिवशी आपण धावाधाव केली मित्राबरोबर, त्याच्या दुसऱ्या दिवशी जर हे ऐकलं नसतं, अशा प्रकारचे शब्द जर आपल्या कानावरच आले नसते, तर अशा व्यक्तीच्या आपण जर संगतीतच आलो नसतो तर खरंच पळापळ करत आयुष्यात बसलो असतो. हा तरुणोपाय आहे. आत्मविचार समजणं आणि इंद्रियांना जिंकायचा प्रयत्न करणं, मनाला जिंकायचा प्रयत्न करणं, बुद्धीला जिंकायचा प्रयत्न करणं, याच्यामध्ये तरुणोपाय आहे. साधू इच्छा विरहित झालेले असतात, ज्याला निरीच्छ असं म्हणतात, ज्याच्यापाशी कोणतीही इच्छा नाही, ज्याच्यापाशी कोणतीही कामना नाही, तो साधू. साधू आणि इच्छा या दोन गोष्टी एकत्रित येऊ शकत नाहीत. साधू आणि कामना या दोन गोष्टी एकत्र येऊ शकत नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात, काम नाही काम नाही झालो पाही रिकामा, फावल्या त्या करू चेष्टा निश्चळ द्रष्टा बैसोनी, आपुल्या छंदे जन विनोदे विरूढ तसे, एका एकी तुका लोकी निराळा. काम नाही त्यामुळे मी रिकामा होऊन गेलो. जर कामानी आपली जागा सोडून दिली आपल्या अंतःकरणातली, तर किती जागा रिकामी होईल? जवळपास सगळी जागा रिकामी होईल जर कामना नाहीशा झाल्या, कामना जर निघून गेल्या. तर एकदा एका राजवाड्याच्या बाहेर मोठी गर्दी जमलेली होती आणि अलौकिक दान देण्याचं काम चाललेलं होतं. सम्राट दान देत होता. सकाळी सकाळी एक भिक्षू सम्राटाच्या दारात आला आणि म्हणाला की काही दान मिळेल का? आणि सम्राटाकडे कोणी मागतो आणि सम्राट त्याला रिकाम्या हाताने जाऊ देतो? सम्राटालाही काहीतरी गोष्ट असतेच. मागणारा जो असतो तो मागणारा देखील अशा वेळेला मागतो जेव्हा तो सम्राट पूजा करत होता आणि त्याची पूजा संपायची वेळ होईपर्यंत त्याचा प्रधान सेनापती सगळे मंत्रीगण उपस्थित होते आणि पाहत होते की सम्राट कशी पूजा करतोय. आणि सम्राटाला ही भावना होती की आपण पूजा करतोय, लीन झालोय, नम्र झालोय आणि इतके लोक आपल्याला पाहतायत, आपली पूजा पाहिली जातीये. आणि त्याच वेळेला नेमका याचक दरवाजामध्ये उभा राहून भीक मागायला लागला. कोणत्या वेळेला मागायचं हे देखील मागणाऱ्याला समजतं. जसे तुम्ही एकटेच कारमधून चाललेले आहात आणि एक लहान मुलगा तुमच्या कारचं काच वाजवतोय आणि म्हणतोय की काहीतरी द्या, तेव्हा तुम्ही दुर्लक्ष करता, हाताने त्याला घालून टाकता, जा जा म्हणता. पण तुमच्याकडे महत्वाचे पाहुणे आलेले आहेत, त्यांना घेऊन तुम्ही चाललेले आहात आणि त्यांना तुम्ही सांगतात की तुम्ही काय चांगली कामं केलेली आहेत. आणि चौकात तुमची गाडी थांबली आणि तुमची काच गाडीची वाजवतो एक लहान मुलगा, तेव्हा मात्र तुम्ही काच उघडता आणि त्याला पैसे देता. अशा करता देता की नेमक्या वेळेला तुम्हाला गाठलं गेलेलं आहे. तसं सम्राटाचं झालं आणि सम्राट सोहळ्यामध्येच बाहेर येऊन उभा राहिला आणि त्यांनी सांगितलं की काय तुला दान हवं आहे. तर तो म्हणाला की मला काही सोन्याच्या मोहरा दान म्हणून दे. आणि त्याच्याजवळ पात्र होतं, त्या पात्रामध्ये त्यांनी दान दिलं. या हे पात्र भरून दान दे म्हणजे झालं म्हणाला. पात्र तसं छोटं होतं, मुठी एवढं, त्याच्यात काय सहज मोहरा टाकले की भरून जातील. पण मोहरा टाकल्या आणि भरलंच नाही ते पात्र. राजाही थोडासा चक्रावला, त्याने परत मोहरा टाकल्या तरी देखील नाही. त्यांनी अजून मोहरा मागवल्या, त्या मोहरा टाकल्या तरी देखील पात्र भरेना. आणि लोक जमायला सुरुवात झाली, अलौकिक दान सुरू झालं. राजा देतो आहे आणि पात्र मात्र भरत नाहीये. राजाने खजिनदाराला बोलवलं, किल्ल्या आणायला सांगितल्या, उघडा म्हणाला तिजोऱ्या आणि आणा मोहरा. पात्र भरून देण्याचा राजाने चंग बांधला आणि पात्र तर भरलं जात नव्हतं, कटोरा भरला जात नव्हता. राजाला कानात कुजबुजून सांगण्यात आलं की खजिना देखील बराचसा रिकामा झाला आहे, आता खजिना देखील थोडा शिल्लक आहे आणि अजून याचं पात्र भरत कसं नाहीये. तेव्हा राजाने ते याचकाला विचारलं की हे तुझं पात्र अद्भुतच दिसतंय, एवढ्या मोहरा मी याच्यामध्ये ओतल्या तरी देखील हे पात्र भरतच नाहीये. तेव्हा तो म्हणाला की हे अद्भुत पात्र माणसाच्या काळजाचं बनवलेलं आहे. माणसाच्या हृदयाचं हे पात्र बनवलेलं असल्यामुळे याच्यामध्ये कितीही घातलं तरी देखील हे भरतच नाही, याची कधी तृप्तीच होत नाही, म्हणून हे पात्र अद्भुत आहे. अशा प्रकारे कितीही जरी भरलं तरी देखील जे भरत नाही, इतकी अद्भुत शक्ती आपल्या ठिकाणी असताना देखील एवढी साठवण्याची प्रचंड जागा कामनेच्या अंगानी आपल्या प्रत्येकाच्या ठिकाणी असताना देखील साधूनी ती रिकामी करून ठेवलेली आहे, हे वैशिष्ट्य आहे. तो इच्छारहित कसा काय झाला, तो कामनारहित कसा काय झाला. कामन स्पर्श करत नाहीत, काम नाही झालो पाही रिकामा. कशा करता रिकामा झाला. कामना त्यांनी बाहेर काढून टाकल्या म्हणून तर तो साधू झाला. कामना बाजूला काढल्याबरोबर त्याला सुख समजायला लागलं, स्वतःचं सुख समजायला लागलं. त्याच्या लक्षात यायला लागलं की कामनेनी गमावलं जातं, कामनेनी कधी कमावलं जात नाही, कामनेनी शक्तीचा व्यय होतो, कामनेनी शक्तीवर अद्भुत ताण पडतो. थकून जातो मनुष्य, दमून जातो. आणि तुकाराम महाराज म्हणतात की कामना रहित झाल्यामुळं मी रिकामा झालो. आता चेष्टा तर होत आहेत, पण त्या चेष्टा निश्चळ राहून होत आहेत, द्रष्टा राहून होत आहेत. जीवन तर जगलं जात आहे, पण निश्चळ राहून जीवन जगलं जात आहे. ही साधूची खुबी आहे. साधू याचा अर्थ वनात जाऊन राहिलेलाच आहे असं नाही. सगळे व्यवहार तुकाराम महाराज करतायत, पण निश्चळ राहून, द्रष्टा राहून. मला आठवतं की माझी सगळी मोठी मोठी महत्वाची अशी जी कामं आहेत, त्या कामांच्या वेळेला मी निश्चळच होतो, मी द्रष्टाच होतो. वैयक्तिक देखील असोत आणि सर्व असोत, मला आठवतं की जेव्हा मी लग्नाकरता उभा होतो तेव्हा मी निश्चळ होतो आणि द्रष्टा होतो. आणि मी प्रत्येकाला हाच सल्ला दिलेला आहे जे लग्नाला उभे राहिलेले आहेत आपल्या इथले साधक, की विशेष काही घडत नाहीये, निश्चळ राहा आणि द्रष्टा राहा आणि उभा राहा. अनेक कठीण प्रसंगामध्ये मी निश्चळ राहिलो आणि द्रष्टा राहिलो. आपल्या रौप्य महोत्सवाचा कार्यक्रम होता आणि मी गाडीत बसत होतो आणि वर आईने हाक मारली की जरा वर ये. वर गेल्यावर आई म्हणाली की दादा उठत नाहीयेत, बघ काय झालंय त्यांना. मी एका क्षणात निश्चळ झालो आणि द्रष्टा झालो. मला स्पष्ट आठवतं की निश्चळ आणि द्रष्टा जीवनाच्या प्रत्येक महत्वाच्या क्षणी होण्याचा मी प्रयत्न केला. स्वामीजींनी मला उत्तराधिकार दिले तो प्रसंग आठवतो, त्यावेळेला मी निश्चळ झालो आणि द्रष्टा झालो. आपण काही फार मोठं मिळवतोय असं मला वाटलं नाही. आणि जेव्हा जेव्हा मी निश्चळ नव्हतो आणि द्रष्टा नव्हतो तेही प्रसंग मला आठवतात. प्रत्येक वेळेला मला हे जमलं असं नाही. ज्या वेळेला मी निश्चळ नव्हतो आणि ज्या वेळेला मी द्रष्टा नव्हतो तेव्हा एखादी गोष्ट होण्यासाठी म्हणून मी अधीर झालेलो होतो. आणि ती गोष्ट जर झाली नाही तर मला फार रुखरुख लागून राहिलेली होती. आणि ती जर गोष्ट पूर्ण झाली तर मला फार आनंद झालेला होता. या आनंदामध्ये मी खूप शक्ती व्यय केलेला होता. आणि मला जी रुखरुख लागलेली होती त्या रुखरुखीतून सावरायला मला दोन दोन दिवस लागलेले होते. साधूंना देखील जमतं म्हणजे काय? प्रयत्न करूनच जमतं. प्रयत्न न करता कोणालाच जमत नाही. पण असफलता जेव्हा जेव्हा येते तेव्हा तेव्हा आपला प्रयत्न तोकडा पडला हे समजलं पाहिजे. तरुणोपाय असा असतो. साधूंची जी संगत असते त्या संगतीमध्ये हे सगळं समजतं. एकदा आम्ही एक फ्लॅट पाहायला गेलो. स्वामीजींबरोबर 2-3 वेळेला त्या ग्रहस्थांकडे गेलेलो होतो. कोणत्या तरी परिवार असोसिएट्स म्हणून एक मोठे उद्योजक होते. आणि मग कोणत्या तरी कारणाने तो फ्लॅट घेणं झालं नाही. त्याच्यामध्ये ज्या अडचणी आल्या त्या अडचणी आम्ही स्वामीजींना सांगितल्या की असं असं आहे आणि तो फ्लॅट होऊ शकत नाहीये. मंडळाच्याच एका कामासाठी किंवा मला असं वाटतं की या प्रभूंना एक फ्लॅट घेऊन द्यायचा होता आम्हाला. आणि समोरचा फ्लॅट स्वामीजींकरता म्हणून प्रभूंकडून विकत घ्यायचा होता. आता स्वामीजी राहतात तो मंडळ विकत घेणार होतं आणि तो फ्लॅट मंडळ विकत घेऊन प्रभूंना देणार होतं. स्वामीजींना सगळं सांगितलं. जोपर्यंत मार्ग निघत नाहीये असं होतं तोपर्यंत स्वामीजी म्हणत होते की टाय नाही आणि ब्रेक नाही, हे काम झालं पाहिजे, आपण हे काम करायचं. आणि ज्या क्षणाला ते काम होत नाही असं लक्षात आलं, स्वामीजी एका क्षणात रिकामे झाले त्या गोष्टीपासून. स्वामीजी म्हणाले की सोडून द्या, परमेश्वराची इच्छा नाही, परमेश्वराची इच्छा होईल तेव्हा होईल. आणि आम्ही खट्टू चेहरे करून बसलेले होतो तेव्हा मी स्वामीजींकडून शिकलो की एका क्षणात निश्चळ, याचा अर्थ असा की जेव्हा ते काही झालं तरी हे व्हायला पाहिजे म्हणत होते तेव्हाही निश्चळच होते. अचानक निश्चळ होता येत नाही माणसाला, ते निश्चळ राहूनच धडपड करत होते. फावल्या त्या करू चेष्टा निश्चळ, द्रष्टा बैसोनी, ते द्रष्टाच होते, ते निश्चळच होते. आणि आम्ही मात्र चलित होतो, आम्ही धावपळ करत होतो, आमच्याबरोबर स्वामीजी धावपळ करत होते. प्रत्येक वेळेला स्वामीजी आमच्याबरोबर आले, पण त्यांची धावपळ ही निश्चळ राहूनच होती, द्रष्टा राहूनच होती, आणि आमची धावपळ अधीरतेपोटी होती, काहीतरी मिळवण्याकरता होती. जर हे मिळालं तर स्वामीजींची एक सोय होणार आहे, मंडळाची एक सोय होणार आहे असा भाव होता. आणि आम्ही निश्चळ नव्हतो, आम्ही द्रष्टा नव्हतो. हे साधूंच्या संगतीतच कळतं, एरवी कळणार कसं? म्हणून भगवंत म्हणतात की प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मनी एव आत्मना तुष्टः स्थितप्रज्ञः तदोच्यते. सर्व कामना निशेष हकलून दिल्याच पाहिजेत. कोणतीही कामना जीवन जगताना नको. आजचा दिवस एवढीच गोष्ट जीवनामध्ये असावी आणि आजचा क्षण एवढीच गोष्ट असावी. बाकी सगळं करावं, 10 वर्षाचं प्लॅनिंग करावं, 15 वर्षाचं प्लॅनिंग करावं, पण आजच्या क्षणावर भरोसा ठेवूनच, आजचा क्षणच आपला एवढं ठरवून मग जीवन जगावं. फावल्या त्या करू चेष्टा, सगळं करावं. मुलगी झाल्याबरोबर पॉलिसी उतरावी का? उतरावी का? उतरवावी. ते करू नये असं नाहीये. तिच्या शिक्षणाची तरतूद, मग 16व्या वर्षी ती मॅच्युअर होईल, मग ती कॉलेजमध्ये जाईल वगैरे, आणि मग नंतर 22व्या वर्षी, 23व्या वर्षी, 24व्या वर्षी अजून एक हप्ता मिळेल, त्याच्यातून तिचं लग्न करू. करावं का नाही प्लॅनिंग? करावं. पण फक्त या क्षणावर भरोसा ठेवावा, या क्षणामध्ये असावं, आणि बाकीच्या गोष्टी केल्या आणि न केल्या इतक्या सहजतेने कराव्यात. करू नये असं संत सांगत नाहीत, पण इतका जीव ओतलेला असतो की तो उत्साह पाहून आणि त्यांचा जीव ओतलेला पाहून भीती वाटते. जर काही इकडचं तिकडं झालं तर केवढे हे कोलॅप्स होतील, कोलमडतील असं वाटायला लागतं. आमच्या ऑफिसमधल्या एकाची मुलगी अतिशय उत्तम चेस खेळत असे आणि तेव्हा तिला खूप मोठी संधी मिळणार होती. जवळपास 1.5 वर्ष तयारी चालू होती, खूप अभ्यास करत होती ती बुद्धिबळाचा. आणि नेमकं त्या टूर्नामेंट्सना जायच्या आधी, प्रेस्टिजियस टूर्नामेंट होती, आधी 7-8 दिवस तिला ताप यायला लागला आणि टायफॉइड झाला. ते सगळे लोक इतके कोलमडले ही गोष्ट ऐकल्यानंतर की बस. तुम्ही म्हणाल कोलमडणार नाही तर काय होईल, तेच साधूच्या संगतीमध्ये तुम्ही वाचाल. तिथं तरुणोपाय आहे. तुम्ही तुमच्याकडून 100% केल्यानंतर जे काही होईल ते लगेच स्वीकारणं. त्याच्यामध्ये किती कामना, किती आशा, साधू निरीक्षा असतो. म्हणून साधूच्या संगतीमध्ये तरुणोपाय असतो. याचा अर्थ साधूचं जीवन पाहून साधू ज्या विवेकाने काम करतात, ज्या विवेकाने असतात, तो विवेक समजून जर घेतला तर त्यांचं जीवन हे आपल्याला तरुणोपाय होऊन जातं। त्याप्रमाणे आपल्या विचारांची जर दिशा आपण ठेवू शकलो, आपल्या भावना देखील साधूंच्या भावनेसारख्याच आपण ठेवू शकलो, तर साधूंच्या संगतीमध्ये तरुणोपाय आहे। म्हणून साधू कोण, साधूचं वर्तन कसं आणि ते वर्तन आपल्या नेमकं कसं उपयोगाला येतं हे जर आपण समजून घेतलं तर आपण कशाकरता परमार्थ करतो आणि परमार्थ करून आपल्याला निश्चित काय मिळवायचं आहे हे नीट समजत जाईल आणि तोच आपल्याला तरुणोपाय असेल। आत्मज्ञान होणार आहे आत्मज्ञानाच्या मार्गाने। खरं म्हणजे आत्ता या क्षणाला आपण तेच आहोत, आपण ते मानत नाही आहोत। म्हणून न मानणारी अशी अशुद्ध मनाची बुद्धीची भावना बाजूला सारणं, जसं ते साईबाबा म्हणाले की अरे ज्ञानाचा उपदेश नाही, अज्ञान बाजूला करतात। उपदेशन्ति ते ज्ञानम ज्ञानी तत्वदर्शिनः, अर्थ सांग्रे म्हणाले याचा। जे तत्वदर्शी आहेत तर ते ज्ञानाचा उपदेश करतात। साईबाबा पटकन उच्चारले की ज्ञानाचा उपदेश करतात, ज्ञान तर जाग्यावरच आहे, अज्ञान दूर करतात। तसं आपल्या देह मन बुद्धीच्या ज्या नळ्या आहेत त्याच्यातलं अज्ञान दूर होण्याचं काम साधूच्या संगतीने होईल आणि तोच आपल्याकरता तरुणोपाय असेल। हरिओम तत्सत। विठ्ठल 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 विठ्ठल। नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत। ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्। ओम शांति शांति शांति।